नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आणि अमेरिकेच्या नासा यांचा संयुक्त उपक्रम असलेला नासा इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार म्हणजेच निसार या उपग्रहाचं आज सायंकाळी श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपण होणार आहे. काल दुपारी 2 वाजेपासून त्याची उलटगणना सुरू झाली. या उपग्रहाच्या माध्यमातून दर 12 दिवसांनी संपूर्ण पृथ्वीचं निरीक्षण करण्यात येणार असून हवामान बदल संशोधन आणि आपत्ती प्रतिसादासाठी उच्च प्रतीच्या प्रतिमा मिळणार आहेत. सेंटीमीटर पातळीवर अचूकतेसह पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदलांचा मागोवा घेण्यासाठी यामध्ये नासाचं एल बँड आणि इस्रोचं एस बँड रडार आहेत. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO स्वदेशी बनावटीच्या प्रलय क्षेपणास्त्राची काल यशस्वी चाचणी घेतली. भारताच्या संरक्षण शक्तीला अधिक बळकट करण्यासाठी बनवलेलं प्रलय हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं, लक्ष्यावर जलद आणि अचूकपणे मारा करण्यास सक्षम असलेलं, जलद प्रतिक्रिया देणारं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. येत्या 1 ऑगस्टपासून UPI-द्वारे व्यवहार करण्यापूर्वी ज्यांना पैसे पाठवायचे आहेत त्यांच्या बँकेचं नावही दिसणार आहे. त्यामुळे योग्य व्यक्तीला किंवा दुकानदाराला पैसे पाठवले जात आहेत याची खात्री होईल. तसंच प्रत्येक व्यवहार झाल्यावर खात्यातली रक्कमही दिसणार आहे. याशिवाय अनेक नवीन अटी लागू करण्याचा निर्णय नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशननं घेतला आहे. त्यानुसार प्रलंबित असलेल्या व्यवहारांची माहिती दिवसातून केवळ 3 वेळा पाहता येईल. याशिवाय UPI ऍपमधून दिवसाला जास्तीत जास्त 50 वेळा खात्यातली रक्कम तपासता येईल. UPI-च्या माध्यमातून ऑटोपेचे व्यवहार यापुढे केवळ ठराविक वेळांमध्येच होतील असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. 7 ऑगस्ट हा दिवस शाश्वत शेती दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतला आहे. भारतरत्न डॉ MS स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त हा उपक्रम राबवला जाणार असल्याची माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली. डॉ स्वामीनाथन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राज्यातल्या सर्व कृषी विद्यापीठांमध्ये डॉ MS स्वामीनाथन बायो हॅपीनेस सेंटरची स्थापना करण्याचा निर्णय घेतल्याचंही कोकाटे यांनी सांगितलं. येत्या 3 ते 15 ऑगस्ट दरम्यान राज्यात अवयवदान चळवळ राबवण्याचे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत. ते काल मुंबईत याबाबतच्या राज्यस्तरीय बैठकीत बोलत होते. या चळवळीत अवयवदानाबाबत सकारात्मक मतपरिवर्तन करून याविषयीची भीती कमी करावी, तसंच येत्या 15 ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्ह्यात अवयवदात्यांचा सत्कार करण्याच्या सूचनाही त्यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत. मराठवाड्यात गेल्या जानेवारी ते जून या 6 महिन्यात मुख्यमंत्री सहायता निधीतून जवळपास 3,500 रुग्णांना लाभ झाला आहे. या रुग्णांना 5.5 कोटी रुपयांहून अधिक निधीची वैद्यकीय मदत करण्यात आली आहे. या योजनेमुळे आरोग्य शिबीर, रक्तसंकलन आदी उपक्रम प्रभावीपणे राबवणं सहज शक्य होत असल्याचं मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातल्या सर्व टपाल कार्यालयांमध्ये येत्या 4 ऑगस्टपासून प्रगत टपाल तंत्रज्ञान प्रणाली कार्यान्वित होणार आहे. या प्रणालीच्या अंमलबजावणीपूर्वी आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पार पाडण्यासाठी शनिवार 2 ऑगस्ट रोजी नियोजित देखभाल कार्य केलं जाणार असल्यानं दोन्ही जिल्ह्यातल्या कोणत्याही कार्यालयात टपाल व्यवहार सेवा उपलब्ध होणार नाही असं टपाल कार्यालयातर्फे कळवण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सार्वजनिक गणेश दुर्गा उत्सव मंडळांना कायमस्वरूपी नोंदणी करण्याचं आवाहन धर्मादाय सहआयुक्त रास पावसकर यांनी केलं आहे. दरवर्षी मोठ्या संख्येनं मंडळांकडून वर्गणी संकलनासाठी परवानगी मिळवण्यासाठी अर्ज येतात. मात्र जर मंडळांनी संस्था नोंदणी अधिनियमाअंतर्गत नोंदणी केली असेल तर त्यांना वारंवार परवानगी घेण्याची गरज भासणार नाही असं त्यांनी सांगितलं. सैन्यात करिअर करण्यासाठी ध्येयनिश्चिती, शिस्त, आत्मविश्वास, वेळेचं नियोजन यासह इतर अनेक गोष्टी पाळण्याची गरज असल्याचं लेफ्टनंट कर्नल संतोष मोहिते यांनी सांगितलं. परभणी इथं श्री शिवाजी महाविद्यालयातल्या NCC विभागाच्या वतीनं कारगिल विजय दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते काल बोलत होते. सैन्यामध्ये मुलींना विशेष संधी उपलब्ध झाल्या आहेत, त्याचा फायदा विद्यार्थिनींनी घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. बीड शहरातले अंकुशनगर आणि धानोरा मार्ग हे 2 मुख्य रस्ते दुरुस्त करावे या मागणीसाठी काल नागरिकांनी लोटांगण आंदोलन केलं. आमदार संदीप क्षीरसागर यांनी आंदोलकांची भेट घेऊन येत्या 4 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन या रस्त्यांचा प्रश्न मिटवण्याचं आश्वासन दिलं. याबरोबरच बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.